मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीचा पाठ क्रमांक 4 ही पिसे कोणाची अभ्यासणार आहोत. या पाठात मीनू नावाच्या मुलीविषयी सांगितलेले आहे. मीनू तुमच्यासारखीच एक छोटीशी मुलगी, पण ती किती प्रामाणिक होती याचे वर्णन या पाठात केलेले आहे. आपण सुद्धा तिच्यासारखेच प्रामाणिक असायला पाहिजे. आपण जर प्रामाणिक असलो तर त्याचे निश्चितच चांगले फळ आपल्याला मिळते. हा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो. या पाठाचे व्हिडिओज मी तुम्हाला पाठवलेले आहेत. ते व्हिडिओज तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि त्याचा अभ्यास करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.